पुढील नोंद आहे कृत्रिम इंद्रिय आर्टिफिशियल ऑर्गन्स. शरीरातील एखादे इंद्रिय निकामे झाले की त्या इंद्रियाची सामान्य कार्य घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे शरीरात बसवितात. अथवा त्या इंद्रियाचे कार्य तात्पुरते चालू राहण्यासाठी शरीराबाहेरील काही साधनांचा उपयोग करतात. अशा साधनांना कृत्रिम इंद्रिये म्हणता येईल. रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किंवा विषप्राशन केलेल्या किंवा अनवधानाने विषबाधा झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील विष काढून टाकण्यासाठी कृत्रिम वृक्काचा अर्थात मूत्रपिंडाचा उपयोग करतात. हृदयाच्या शस्त्रक्रियेवेळी वापरण्यात येणारे हृदय फुफ्फुस यंत्र हे देखील एक कृत्रिम इंद्रिय आहे. कमजोर फुफ्फुसातील कार्बन डायऑक्साइड काढून टाकणे आणि शरीरातील सर्वात मोठ्या शिरेत म्हणजे निलेत रक्त शिरताना त्यात ऑक्सिजन मिसळणे असे तात्पुरते कार्य करू शकणाऱ्या कृत्रिम फुफ्फुसाची चाचणी सध्या चालू आहे. काही पूर्ण बहिर्या व्यक्तींची श्रवणचेता जशीच्या तशी असल्यास त्यांच्या अंतर्करणात इलेक्ट्रोड बसवून त्यांचा बहिरेपणा दूर करता येतो. अलीकडे धमनीच्या म्हणजे रोहिणीच्या रोगग्रस्त भागाच्या जागी निरनिराळे कृत्रिम पदार्थांच्या नळ्या बसवतात. प्राण्यांचे प्रथिनमय तंतू आणि सिलिकॉन यांच्यापासून भाजलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम त्वचा तयार केली गेली आहे. जैविकी अर्थात बायोनिक्स या तंत्रज्ञान शाखेत झालेल्या संशोधनामुळे दृष्टीपटल नसलेल्या व्यक्तींनाही दिसणं शक्य झालं आहे. दृष्टीपटलाच्या जागी एक लहानसा पडदा बसवून त्याची जुळणी मेंदूच्या दृष्टीकेंद्राशी केल्यानंतर अशा व्यक्ती रस्ता ओलांडणे दूरध्वनी करणे इत्यादी कामे करू शकतात. यापैकी काही शस्त्रक्रिया भारतात सुद्धा होतात ही नोंद वी ज्ञालाळे यांनी केली आहे.